व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.
माझ्या भावा, जोरदार तयारी केलीस.
अहो, ही झेडपीची साधारण तयारी काय बघताय? तुम्ही आमच्यासाठी आमदार आहे, आमदार.
दिल खुश केलंस मित्रा.
भाऊ, तुम्ही एवढं गरीब लोकांसाठी झटता. माझ्यासारख्या गरीब मुलाला एवढं तुम्ही तुमच्या जवळ करून ठेवलं, हीच खूप मोठी गोष्ट आहे.
चला, ताई साहेब वाट बघत असते.
चांदन रूप तुझ पुरत न्यार, नजरची जादूगिरी जुळमी धार. चांदन रूप तुझ पुरत न्यार, नजरची जादूगिरी जुळमी धार.
मखमली सपनान मन भुलला, काळजाच्या वाटे वार रान फुलला. धड धड उरात या कशान ते ठावना, नव खास स्पर्श जणू नव घी ही भावना.
पैंजनाच गाणं तुझ्या सुरा मंदी माळतो, बहरून जातो पुन्हा ताल माझा बेधळा. सावरल सावरल सजनी गजिन सावरल
बावरल बावरल खुळ मन बावरल.
सावरल सावरल सजनी सतो दुरून
विरघळले प्रश्न एकांति हरवून सरल हरी धुंद वर सून
ते तिथी जणारा गंध रुजणारा बहराचा शहारा ठरतो सार आता जरा थांबनात
सपनात झळते ही वेदना उत्तराचा घाव त्याला मन माझी वानवा
नकळत होतो गुन्हा कैद करतो
गरिबी श्रीमंती जातीभेदाच्या भोवऱ्यात राहून भैया साहेबांनी माझ्याकडून माझी भूमी राहून घेतली आणि मला आयुष्यभराची शिक्षा दिली. पण मी हरलो नाही. माझ्या भूमीसाठी मी पुन्हा उठून उभा राहिलो. IPS अधिकारी बनण्याचं तिचं स्वप्न मी पूर्ण केलंय. आज भूमीचा वाढदिवस. तिच्या नावाने गावात अनाथाश्रम उभारणे. दरवर्षी मी माझ्या या मुलांसोबत भूमीचा वाढदिवस साजरा करतो आणि प्रत्येक क्षण जगतो. कारण तिच्याच मुळे आज या सामान्य मुलाला समाजात मान मिळतोय. कोण म्हणत भूमी आज या जगात नाहीये, ती इथेच आहे माझ्या आयुष्यात माझ्या मनात कायमची. प्रेम आहे ना कधी संपत नाही, ते कधी हरतही नाही. खरं प्रेम आयुष्यभरासाठी जिवंत राहत. नव्याने जगायला शिकवणारी आमची लव्ह स्टोरी.